जेव्हा आपल्याला काही व्यवहार करायचा नसेल कुणाला, तेव्हा ही आपली दृष्टी कशावरही विशेष केंद्रित अशी न करता निर्धारेपणाने वस्तू न बघता आपल्याला समोर जे दिसतंय हे सगळं एकच जगन्मातेचं अनेक रूपाने नटलेलं असं स्वरूप आहे असं बघण्याचा अभ्यास करा. या अभ्यासातून मग आपल्याला वस्तू स्वतंत्र व्यवहारापुरत्या पाठल्या त्याचा उपयोग आपण करत असलो तरी एकोण बहुस ते आमचा अनुभव दृष्टीला या स्वरूप या अभ्यासातून यायला लागतो आणि हे स्मरणाचं कार्य आहे. विष्णू स्मरण हा जो आपण भाग बघतोय म्हणून त्याच्यासाठी हा अभ्यास सतत करण्याचा. जेव्हा जेव्हा आपण जागृतीमध्ये आपण बाह्य जगाकडे नजर टाकतो बाह्य जगाचा आपला जेव्हा संबंध येईल तेव्हा हा करण्याचा अभ्यास आहे. म्हणून बामन पंडितांनी त्याला सांगितले अहो येता जाता कुठं बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता त्रास गिळता हरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन हे सांगण्याचा इथे हा भाग आहे. आता समजा हे आपण करत नसू कारण आपण थोडासा प्रॅक्टिकली बघतोय म्हणून तर करत नसू तेव्हा कमीत कमी हे किती वेळ केलं तरी चालेल एक क्षणभर केलं तरी चालेल अशी माऊलीने आपल्याला पवारणी दिलेली आहे. आणि जेव्हा आठवेल तेव्हा एक क्षणभर जर केलं तरी करावं आणि बराच वेळ जरी आठवलं नाही तरी ज्या क्षणी आठवेल तेव्हा पुन्हा सुरुवात करावी आणि मधल्या वेळी का आठवलं नाही याची खंत न करता सुरुवात करावी. तेव्हा त्यांनी तिथे मग माऊलीने वर्णन असं केलंय की तरी जा ऐसे करी या आठा प्रहरा माधारी पहरा म्हटले आठा पहरा माधारी मोठके निमिष बरी देतो जाय एक क्षणभर जरी तू माझ्याकडे गेला तरी माझ्या दृष्टीने पुरेच आहे कारण तुझ्या दृष्टीने तो एक क्षण असला तरी माझ्या दृष्टीने तो ईश्वराचा एक क्षण मानवी एका क्षणाचं ईश्वराच्या एका क्षणात केव्हा रूपांतर ईश्वराच्या इच्छेने होऊ शकते. मग त्याचं पुढे म्हणतात मग जे जे का निमिष म्हणजे एक निमिष जे तू मला देणार आहे ते माझं म्हणून आहे ते तुझं नाही येते पुढे मग जे जे का निमिष देखेल माझे सुख ते तुले आरोचक विषयी घेईल की ज्या विषयाला तू स्वतंत्र मानून वेगळेपणाने मानून त्याचा उपभोग घेऊ पाहतोय आणि त्याच्यामुळे ज्या सुख दुःखाच्या चक्रात तू सतत अडकतोय अविद्येच्या प्रभावामुळे त्याच्यातून तुला हे निमिष सोडवणार आहे. भगवंताचं स्मरण एक क्षणभर जरी केलं तरी ते सोडवणार आहे आणि त्याच्यासाठी त्याची वरची लिमिट किती आहे त्याने सांगितले श्वासे श्वासे जगतलाच पण असतं जागृतीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत श्वासा होता श्वासा गणित तुम्हाला नाम घेता आलं फारच काय जेव्हा व्यवहार तुमचा नसेल तेव्हा तुम्ही काही मन विशिष्ट ठिकाणी एकाग्र करत नसा तेव्हा हा अभ्यास करायला काही अर्थ नाही. त्याच्यावर एक चांगला श्लोक आहे सविश्वासम प्रतिश्वासम सविश्वासम प्रतिश्वासम रामम स्मर दिने दिने अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने प्रत्येक श्वासाबरोबर रामाचं स्मरण कर हे जीवा दिने दिने का तो को विश्वास हा पुनर्श्वास हा आगमिष्यती मानवा कारण जो श्वास आता तुझ्या हातात आहे असं वाटतं तो पुढच्या क्षणी आहे की नाही याची खात्री आहे का तुला शक्यता असते अज्ञाची घेण्याचा जेव्हा सांगायचं प्रॉबेबिलिटी आहे पण सर्टनिटी नाही आहे. म्हणून ते म्हणतात की को विश्वास हा पुनर्श्वास हा आगमिष्यती मानवा त्याची वानवा असल्यामुळे पुढचा श्वास येईल की नाही म्हणून हा श्वास तू भगवंताच्या स्मरणात झाला तेव्हा पुढच्या क्षणाची खात्री नसल्यामुळे कारण अनेक वेळाला बोनस लाईफ मिळत त्या बोनस लाईफ मध्ये तुम्हाला हे सगळं थोडक्या दूर काय असत तेव्हा हे लक्षात ठेवून वर्तमान काळीच भगवंताची एकरूप व्हावं याला क्षण पकडणे असं म्हणतात. तेव्हा इथे त्या खेळाचं महत्व आहे त्याने मुक्तिचारी झालेल्या म्हणून इथे मला असं म्हणावं असं वाटतं की मरणाचं स्मरण असलं मरणाचं स्मरण असलं की भगवंताचं विस्मरण होत नाही मरणाचं स्मरण असलं की भगवंताचं विस्मरण होत नाही आणि भगवंताच्या स्मरणाने अहंकाराचं मात्र मरण ओढवलं भगवंताच्या स्मरणाने अहंकाराचं मरण ओढवलं आणि ममतेचं हरण होत अहंकाराची जी कृषी कन्या तिचं हरण होत आणि चित्ताचं किंवा अंतकरणाचं शुद्धीकरण होत आणि मग प्रेमाचा प्रवाह हा संकुचितपणाचं धरण पडून वाहू लागतो आणि मग रामदास महाराज म्हणतात भगवंता अहो नुसतं
तुम्ही पोळी काय खाता, तूप घ्या त्याच्या बरोबर, असं म्हणून ते कुत्र्याच्या मागे धावत असतात. म्हणून यालाही पतंजलीने असं सांगितलेलं की हा अभ्यास सतत करावा लागतो, हळूहळू करावा लागतो. गीतेतही सहाव्या अध्यायामध्ये याचा हे आहे, उल्लेख आहे. त्याने म्हटलं स तू दीर्घकाल नैरंतर्य आणि सत्कार, कारण आपल्याला अगोदर अनुभव नसतो पण दुसऱ्या कोणातरी आलेला आहे, तर त्याच्या अनुभवावर त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून सत्कारा म्हणजे श्रद्धेने तर तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, मग तो दृढभूमी म्हणतो. तेव्हा हा अभ्यास आपण म्हटल्याप्रमाणे पार्ट टाइम करायचा नसून, त्याची सुरुवात जरी पार्ट टाइम असली तरी लवकरात लवकर तो फुल टाइम व्हायला पाहिजे. तेव्हा या स्मरणाचं फळ वगैरे काय आहे ते आपण आता पुढच्या वेळेस बघूया, कारण बराच वेळ झालेला आहे. जानकी देव स्मरण जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञान विभ्रांतस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जानकी जीवनस्मरणदेव चौदावा अभ्यास करतो, ज्याला आपण गेल्या वेळेला चौदावी का छान असं म्हणतो. आणि हा चौदावी का छान आपल्याला आत्मज्ञानाच्या पौर्णिमेकडे नेणारा असा हा चौदावी का छान असतो, चौदावा अभ्यास वर्ग आहे. पण गेल्या आठवड्यात जे काही आपल्याला एक प्रेझेंट सरप्राईज ज्याला म्हणतो असं जे काही मिळालं, त्याच्यामुळे मला इथे असं म्हणावं वाटतं की या वेळेला आपल्याला भेटायची पौर्णिमेलाच घाई झाली आणि ती त्रयोदशीला म्हणजे गेल्या आठवड्यात आपल्याकडे उगवली. आणि ज्ञानदासजींच्या रूपाने ती पौर्णिमा आपल्या इथे उगवली आणि आपल्यावर अहेतुक कृपा करून गेली. ज्ञानदासजींचं वर्णन पण कुठल्या शब्दात करणार, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तेवढा फक्त आपल्या समज सांग. त्यांनी म्हटलं महाराजाने लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, म्हणून ते माऊली कळवळ्याने पुण्याहून असून इथे येथे डोंबिवलेला. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, आपल्याकडून त्यांना काहीही मिळण्याची अपेक्षा नसताना सुद्धा ते इथे येऊन आपल्यावर अकारण प्रीती करतात. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी नसती ती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते. आपण त्यांना अशी प्रार्थना करू की आमचं सगळं होतं हे शेवटी तुमच्यावर आहे, तुका म्हणे माझे आम्हा संतावरी होते. माऊलींच्या भाषेत सांगायचं असलं पौर्णिमेचा संदर्भाला म्हणून माऊलीने म्हटले आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही करा तो पौर्णिमा, आम्ही करा तो पौर्णिमा. तेव्हा अशी आपल्या केवळ भाग्याने ही पौर्णिमा गेल्या त्रयोदशीला आपल्याकडे आली. आणि म्हणून त्या दिवशी आपण पहिलं काय म्हटला, पहिलं वाक्य काय म्हटलं, तर सद्गुरु साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आणि त्यांच्याच भाषेत म्हणजे सद्गुरू कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं, तर ज्यांच्या पंचांगामध्ये प्रतिक्षणी नेहमीच दिवाळी असते त्यांना संत म्हणावं, त्याच वाक्य सांगायचं. पण आपण एक लक्षात ठेवावं इथे की ही दिवाळी सहजासहजी कधी येते, त्याच्यासाठी वासनांची होळी झाल्याशिवाय ही आत्मज्ञानाची दिवाळी सहज येत नाही. ही दिवाळी आत्मज्ञानाची दिवाळी अशी आल्यानंतर मग सुरुवातीला सुखमय वाटणाऱ्या पण अंती दुःखरूपाच्या अशा अशा आकांक्षेचा सदरा टाकून दिल्याशिवाय, म्हणजे आपल्या भाषेत सुखी माणसाचा सदरा घातल्याशिवाय की ज्याच्या अन्न कचरा नसतो त्याचा कचरा सुखी असतो. तेव्हा अशा सुखी माणसाचा कचरा आपल्याला घालता येत नाही आणि त्याशिवाय ते टाकल्याखेरीज हा घालता येत नाही आणि त्याशिवाय आनंदाचा दसरा उजाडत नाही. तो सदरा सोडल्याशिवाय हा दसरा उजाडत नाही. आपण म्हणतो की नवरात्र संपले दसरा उजाडला. मुरूचा बाप मुरूला म्हणाला उठ दसरा सुरू झालेला आहे. तसं ते आपले पितृतुल्य ज्ञाननाथाची ते आपल्याला सांगतात उठा दसरा आलेला आहे. नवरसात्मक प्रपंच संसार हा संपल्याशिवाय शांत रसाचा दसरा म्हणजे दशहरा हा उजाडत नाही. माऊलीने असंच म्हटलंय की शृंगाराचे माथा पाय ठेवी हा शांतरस पाहुणेला आलेला आहे. तसा तो शांतरस आपल्याकडे गेल्या आठवड्यात पाहुणा म्हणून आला होता. आणि म्हणून मला इथे असं म्हणायचं की गेल्या काही दिवसामध्ये 3-4 दिवसामध्ये आपण सर्व साधकांनी किंवा उपासकाने ज्ञाननाथजींच्या सहवासात अक्षरशः एक आध्यात्मिक सप्ताह साजरा केला. तर इथे सप्ताह म्हणजे नेहमीप्रमाणे 7 दिवस पण भगवंत या अर्थासारखाच हा सप्ताह शब्दही लवचिक आहे आपल्या लक्षात येईल. की आपण गुरुजीचा सप्ताह 1 दिवस सुद्धा करतो 3 दिवस करतो 4 दिवस करतो काही लोक आयुष्यभर करतात. त्या सप्ताह आयुष्यभर चालू असतो. तसं आपण अक्षरशः दिवाळीसारखा गेले 4 दिवस हा सप्ताह साजरा केला. म्हणून मला इथे असं म्हणायचं आपण रामायण बघतो हल्ली त्यातला हनुमंत हा कुठलंही रूप केव्हाही धारण करू शकतो. वाटल्यास लहान वाटल्यास मोठं. सीतेसमोर लहान रावणासमोर मोठं किंवा राक्षसासमोर मोठं. तसं हा सप्ताह हा शब्द आपल्या दृष्टीने इथे अक्षरशः लवचिक स्वरूपात आपल्यासमोर उभा राहतो. हे वाटल्यास 1 दिवस म्हणा वाटल्यास आयुष्यभर म्हणा. तेव्हा गेल्या 4 दिवसामध्ये आपल्याला सद्गुरु स्वरूप ज्ञाननाथजी इतकं काही शिकवून गेलेले आहेत. खरं सांगायचं तर आपल्या आता उरलेल्या आयुष्याचा एक मंगल आणि पवित्र असा सप्ताह होणार आहे अशी आपल्याला खात्री बाळगायला काय हरकत नाही. उरलेल्या आयुष्याचा अर्थात सप्ताह म्हटल्यानंतर आपल्याला सौजन्य सप्ताह वगैरे वगैरे आपल्या ऑफिस एक सेपरेट काहीतरी एरियर्स क्लिअरन्स वीक असा असतो पण त्याच्या अगोदर एक एरियर्स क्रिएशन वीक करायला लागतो की पुढचा ना एरियर्स क्लिअरन्स वीक होतो. सगळ्यांना माहिती असेल बेस्ट हा सौजन्य सप्ताह या साहेब असं तो म्हणतोय. आपल्याला वाटतो आपण काय म्हणतो भलतो त्याला आपल्याला एक दिवस तो अरे या ना असं म्हणाला की आपल्या लक्षात येते की आता सौजन्य सप्ताह संपलेला आहे आणि अजरामी सप्ताह सुरू झालेला आहे. तेव्हा हे आपल्यासमोर एरवीच्या ज्ञान आणि विज्ञानमय आपल्या आयुष्यामध्ये हा आत्मज्ञानाचा अवतार तसा आपल्या आयुष्यात गेल्या आठवड्यात तो सहज अवतरला. तसा आपल्या आयुष्याचा कसा काय अवतरतो याचा आज आपण थोडासा मुळापासून अभ्यास करणार आहोत. कारण काय झालं की गेल्या वेळी हे सद्गुरु स्वरूप येऊन गेल्यामुळे गेल्या वेळी सहज एक जो काही उल्लेख केला होता अत्री आणि अनुसूयाचा त्याच्यावर श्रीराम जोशींची आज्ञा अशा झाली की त्याच्यावर आणखीन थोडं तुम्ही सविस्तर त्यातला काही गूढ काय आहे किंवा आध्यात्मिक त्याच्यात अर्थ काही आहे का असल्यास तो नीट सविस्तरपणे मुळापासून सांगावा म्हणून आणि आपण गेल्या वेळी बघितल्याप्रमाणे 4 दिवस आपण आध्यात्मिक एकसारखे उपदेश आणखी आध्यात्मिक विषय आपण हाताळत असल्यामुळे थोडासा बदल म्हणून एक गोष्टी स्वरूप म्हणा किंवा त्यातला गोष्ट आणि त्यातला अध्यात्माचा अर्थ असा एक आपल्यासमोर मांडण्याचा एक विचार आहे. तो आपण अभ्यास थोडासा मुळापासून की अत्री आणि अनुसूया यांच्यापासून जो काही आत्मज्ञानावतार निर्माण झाला त्याला आपण गुरुदेवदत्त अवतार असं म्हणतो ज्ञानस्वरूप. त्या अवताराविषयी आज आपण थोडं मुळापासून बघणार आहोत की इतर अवतार आणि हा अवतार यात गेल्या वेळी थोडासा फरक सांगितला की इतर अवतार भगवंताचे हे विशिष्ट कार्यासाठी त्या कार्यापुरते असे झालेले असतात. म्हणजे कसे तर बिघडलेली घडी ही नीट घडवण्यासाठी किंवा ढासळलेला समतोल हा साधण्यासाठी हे असे अवतार विशिष्ट कार्यापरत्वे झालेले आहेत. म्हणून त्याच्यामध्ये गीतेत सगळे संदर्भ आपल्याला येतातच की अजोपिसन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपिसन प्रकृतीम साम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. सर्वेसाहेबांनी आपल्याला सांगितलं की भगवंत मायेच्या आश्रयाने एखादा विशिष्ट कार्यापुरता अवतार धारण करतो आणि तो केव्हा तर यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं श्रियाम्यहम. पुढे त्यांनी सांगितले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी विधीयते. त्याच्यामधला दुसरा एक बारीकसा असा अर्थ होता तो सर्वेसाहेबांनी आपल्याला सांगितला की या सोसायटीचा समतोल साधण्यासाठी म्हणून गेल्या वेळेला ज्ञानाची आपल्याकडे मुद्दाम अनाहूतपणे येऊन गेले असावेत. त्याच्यामुळे त्याची सुरुवात इथेच झाली आणि आपण सांगतही त्यांच्या कार्यक्रमाची इथेच केली या सोसायटीमध्ये. तेव्हा अशा तऱ्हेनं हा संभव आम्ही युगे युगे किंवा कारणपरत्वे हा अवतार होत असतो. आणि त्याच वेळी आपण हेही आपल्याला कर्वे साहेबांनी सांगितलं होतं की सगळ्याच्या पलीकडे असलेले भगवान एरवी हे एकदा त्याने अवतार धारण केला की अपरामायेच्या क्षेत्रातील सर्व नियमांचं पालन करून त्याच्या बंधनातून हे म्हणजेच या मातेच्या प्रसूतीतून अवतार धारण करतात. आणि म्हणून देवकी आणि कौसल्या दोघांच्याही वेळी भगवान प्रथम त्यांच्या मूळ सगुण स्वरूपात त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांनी विनंती केल्यामुळे मग त्यांनी त्यांच्या गर्भात प्रवेश केला आणि नंतर नेहमीप्रमाणे ते जन्मात आले. म्हणजे त्यातलं एक सूत्र आपल्या ध्यानात येतं की प्रसवक्रमाने त्यांचा अवतार कार्य सुरू झालं, प्रसूतीक्रमाने प्रसवक्रमाने. आता इथे बघा त्याची गंमत आहे, थोडासा सूक्ष्म विचार केल्यानंतर की मूळ परब्रह्म किंवा भगवंत त्याच्यातून निर्माण झालेली परामाया त्यांची लेख म्हण, त्या कोणा परामायापासून निर्माण झालेली अपरामाया त्यांची लेख, त्या अपरामायेने निर्माण केलेल्या विश्वातून योग्य अशी माता धुंडाळून शोधून काढून त्या तिथे त्या मातेच्या उदरी भगवंताने अवतार घेतला. म्हणजे या हिशोबाने भगवंत हे स्वतःचे खापर पणतुबा तरी झाले किंवा खापर पणतू तरी झाले. इथे आपले इंग्रजीत एक गाणं आहे, कोड्यालने आपल्याला मागे सांगितलं होतं की आय एम माय ओन ग्रँड पा, गाणं आहे ते. तुम्ही स्वतःचा दादोबा झालो इथे आपल्याला प्रत्यक्षात तसं दिसतं, मी स्वतःचा खापर पडून झालो, आय एम माय ओन ग्रँड पा. आता तिथे त्या गाण्याची गंमत वेगळी आहे, इथची गंमत वेगळी आहे. म्हणून आपल्याला नेहमी लक्षात येतं बघा की कुठल्याही आजीचं हे नातवावर किंवा पणजीचं पणतोवर विलक्षण प्रेम असतं. त्याच्यामुळे तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिला त्या नातवामध्ये किंवा पणतवात आपले आजोबा, आपले वडील, आपले यजमान, मुलगा, नातू, पणतू या सगळ्यांचं दर्शन होत असतं. म्हणून ते प्रेम इतक्या पटीने वाढलेलं असतं. तिकडे आपली क्रोमोसोम्स थेरी हेच सांगते, जेनेटिक्स मधली, की प्रत्येकाच्या जीन्स मधून क्रोमोसोम्स प्रत्येक त्या पिढ्यातल्या सगळ्या घराण्याच्या बारीक सारीक अगदी लकबीपासून स्वभावापासून ते शरीराच्या साधर्म्यापर्यंत सगळे त्याच्यामध्ये कोड झालेले असतात, कोडिंग केलेलं असतं. हा त्यातला भाग आहे. आता इथे काय आहे, पण आपण आज जो अवतार बघणार आहोत हा दत्ता अवतार हा आत्मज्ञानाचा साक्षात्कार करून देणारा अवतार असल्यामुळे या अवतार प्रतिप्रसव क्रमाने कार्य करणार आहे याच्या उदय. म्हणजे हे दर्शवण्यासाठी दत्ता अवताराला आपण अयोनी संभव असं म्हटलेलं आहे. आणि ते भगवंताचे इतर अवतार नेहमीच्या मार्गाने त्यांचा जन्म झालेला आहे. तसंच दुसरी गोष्ट आपण गेल्या वेळी बघितली की कार्य संपल्यानंतर या अवतारांनी आपापल्या देहाचा त्याग केला. गेल्या वेळी आपण सांगितलं की मृत्यूवर हात जोडून उभा राहतो, महाराज वाट बघताय आपल्यावरती, काम झालं असतं चला तसं. पण इथे काय आहे, ह्या अवतारामध्ये देहाचा त्याग करायचा नसून देहबुद्धीचा त्याग करून तिला आत्मबुद्धी तिची कशी करावी हे शिकवणारा हा आत्मज्ञानाचा अवतार असल्यामुळे याला नाश नाहीये. कारण जोपर्यंत विश्व चालू आहे तोपर्यंत देह आहे, देह आहे तोपर्यंत देहबुद्धी आहे, आणि देहबुद्धी आहे तोपर्यंत तिची आत्मबुद्धी कशी करावी हे सांगणारा ज्ञानावतार हा कायमचा असला पाहिजे. म्हणून या ज्ञानावताराला नाश नाही. त्याने असं म्हटलंय की म्हणून या नाश कल्पांती असे ना, म्हणजे याचा अर्थ असा की जुन्या कल्पांचा नाश होतो, नवीन कल्पांचे संकल्प सुटतात, पण या कल्पांती किंवा कल्पाच्या सुरुवातीला सुद्धा ह्या अवताराचा नाश होत नाही. हा अविनाशी असतो, हा सतत चालू राहणारा असा अवतार असतो. तर म्हणून ह्या अवतार हे कशाचं प्रतीक आहे, हे कशाचं तरी प्रतीक आहे. कारण आत्मज्ञानाचा अवतार असल्यामुळे आत्मज्ञान कसं मिळवावं हे सांगणारं हे प्रतीक आहे. म्हणून हे आपण मुळापासून आठवत आहे की याच्यामध्ये याचे मूळ हे अवताराचे मूळ म्हणजे अत्रिऋषी. आपण गेल्या वेळी बघितलं की अत्रिऋषी म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे असलेले ते अत्रिऋषी, अशी आपण गेल्या वेळी त्या शब्दाची फोड केली. तर ह्या अत्रिऋषींचे हे ऋषी होते म्हणा, आता लक्षात घ्या. आपण अगदी एक 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 त्याचे बारकावे बघत जाणार आहोत. ऋषी हा नेहमी क्रांतदर्शी असतो. क्रांतदर्शी म्हणजे याचा अर्थ असा की त्याला भूत भविष्य समजत असतो, तो वर्तमानात जगत असला तरी. त्याच्यामुळे अत्रिऋषी हे यांना भूत भविष्याचं ज्ञान असलं तरी शिवाय ते आत्मज्ञानी पण आहेत. म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि आत्मज्ञान हे तिन्ही ज्याच्याकडे असतात त्याला ऋषी म्हणायचं. आणि तो सतत मनन करत असतो आणि मौनात असतो त्याला मुनी म्हणायचं. हा दोन्हीतला सूक्ष्म फरक आहे. म्हणून आपल्याकडे मुनी हा शब्द अनेक वेळा गीतेत वापरलेला आहे. सांश्या पश्यतो मुने. तर इथे अत्रिविशांचं वैशिष्ट्य हे असं आहे की हे त्रिगुणाच्या पलीकडे असून सुद्धा जरुरी पुरते त्रिगुणामध्ये येतात आणि काम झालं की पुन्हा त्रिगुणाच्या पलीकडे जातात. म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे त्यांची ये जा त्रिगुणाने त्रिगुणाच्या पलीकडे याच्यामध्ये चालू असते. निस्त्रय रुग्ण भावार्थ आश्रय म्हटलेले ते. आणि म्हणूनच आपल्या दृष्टीने हे महत्वाचं आहे लक्षात घ्या. एरवी काय होत की परब्रह्माला या मायेची दात क्रिया सुद्धा नसते. इकडे काय चाललंय, जशी सूर्याला त्याच्या उष्णतेपासून पाण्यातून ढग निर्माण होतात तिथे सूर्याला कधी दात क्रिया असत नाही, किंवा सूर्याला कधी अंधकाराची दात क्रिया असत नाही. समजा एखाद्याने तक्रार केली, मागे सांगितलं होतं आपण बघितलं होतं, एखाद्याने समजा तक्रार केली की तुझ्या राज्यामध्ये बा सूर्यदेवा पारशीच्या बोगड्यात अंधार आहे, हे कसं काय, तो म्हणतो चला दाखव कुठे येतो, तो आल्यानंतर तिथे अंधार राहील का, सगळं अंधार पारशीचे बोगडे तर निघून जाईल. तसं जशी सूर्याला अंधाराची दात क्रिया सुद्धा नसते, म्हणून समर्थाने म्हटलं की आगा ते घडलेची नाही माया त्या दृष्टीनं परब्रह्माच्या दृष्टीनं तयाची वार्ता पुसतही काही, पण ही वार्ता सगळी आपल्याला आहे कारण आपण जीवभावात आहोत म्हणून. आणि आपल्याकडे काय आहे तर माया आणि अविद्या व्यक्तीत असलेल्या जीवाला परब्रह्माची कल्पना सुद्धा असत नाही असं काही असेल म्हणून. म्हणजे तिकडे याची दात क्रिया नाही आणि इकडे त्याची कल्पना नाही, अशा ठिकाणी दोन्ही ठिकाणी याचं वास्तव्य असतं. कामापुरते त्रिगुणात आणि एरवी त्रिगुणाच्या पलीकडे अशा सद्गुरूंची गरज असते जीवाला. इथे अत्री ऋषींचं महात्म्य काय आहे, अत्री ऋषी हे या सगळ्या दोन्ही अवस्थेतनं गेलेले असल्यामुळे हे सद्गुरु स्वरूप असतात. पहिला म्हणतो इथे सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, त्यामुळे त्रिगुणाच्या अवस्थेतून ते त्रिगुणाच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे दोन्ही ठिकाणचं महत्व, दोन्ही ठिकाणची ये जा त्यांची असते त्यांना कळत असतं, त्यांना समजत असतं. म्हणून ते अत्री ऋषींसारखे हे आपल्या दृष्टीनं जीवाच्या दृष्टीनं परमप्रेम स्वरूप अशी कुंडलिनी शक्ती धारा जी आपण गेल्या वेळी बघितली असं सद्गुरु स्वरूप म्हणजे अत्री ऋषी. पहिला त्यातला सूक्ष्म बुद्ध आपल्या जीवाच्या दृष्टीनं. आता काय होतं आपण दोन्ही बघत जाऊ, एका बाजूने ही कथा बघू आणि दुसऱ्या बाजू त्याचा अर्थ बघू, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये साम्य कसं आहे दोन्ही ठिकाणी आणि त्याचे आध्यात्मिक किंवा या आत्मज्ञानाच्या दृष्टीने जाण्यासारखे जाण्याच्या दिशेने कसे त्याचे अर्थ होतात हे आपल्या लक्षात येईल. आता या एका सुसंस्कारी कन्याशी अत्री ऋषींचं लग्न होतं. आता इथे काय होतं बघा, सर्वसाधारणता मुलगी ही मुद्दा आपल्यासमोर सूक्ष्म मुद्दा मांडतो विचार करण्यासारखा. सर्वसाधारणता मुलगी ही लहानपणी आई वडिलांच्या छत्राखाली असते, म्हणजे तिला सुख हे काठोकाठ भरून ओसंडून मिळालेलं असतं लग्न होईपर्यंत. आणि आई हे कर्तव्याचे धडे मधून मधून देत असते, बाई तुला सासरी असं वागायचंय हे शिकून घे, तुला ते काय म्हणतील, तिकडची मंडळी काय म्हणतील असं सांगून. आता काय होतं, तिचं कालांतरे लग्न होतं. तर लग्न झाल्यानंतर काय होतं पुढे, की तिचं वैयक्तिक सुख जे आत्तापर्यंत महत्वाचं होतं ते गौण होऊन बसतं लग्न केल्यानंतर. आणि मग कुटुंबातील इतरांसाठी झिजणं झटणं त्यांना सुख देणं हे तिचं प्रधान कर्तव्य होऊन बसतं, मुख्य कर्तव्य होऊन बसतं. आणि आता बदल झालाय बघा अवस्थेमध्ये, स्थितीमधला बदल आहे की पहिल्यांदा ते मुख्य होतं ते आता गौण झालं, पहिल्यांदा ते गौण होतं ते आता मुख्य झालं लग्न झाल्यानंतर. तर हे दर्शवण्यासाठी किंवा हा बदल सुचवण्यासाठी तिचं संपूर्ण नाव बदललं जातं, तिचं नाव बदलतात, वडिलांच्या बदली पतीचं नाव जातं येतं आणि आडनाव सुद्धा बदलतं. तर हे दर्शवलेली बाई हा तुझ्या आयुष्यात एक क्रांतिकारक बदल आहे हे सांगण्यासाठी तिचं नाव बदललेलं असतं. तर आपल्याकडे पूर्वी कशी पद्धत होती, माहेरचं म्हणा तर सासरचं, दोन्ही नावं एक देवाची किंवा देवतेची ठेवलेली असायची. त्याच्यामध्ये दोन आपले प्रधान हेतू होते, एक तर या नावाना देवत्वाच्या स्पर्शाचा अर्थ असल्यामुळे किंवा ह्या नावाचा अर्थ देवत्वाचा असल्यामुळे त्यांनी दोन कामं व्हायची, एक तर हात मारण्याला सहज नामस्मरण घडत असे गोविंदा केशवा माधवा म्हणताना, अजित नाम वधो भलद्या मिशे सकल पातक भस्म करीत असे किंवा सहज पातक भस्म करीत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. हा त्यातला एक भाग एक काम असायचं की एक हेतू असायचा. आणि दुसरं ज्याला ते नाव ठेवलं असेल ना त्या जीवाला आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय याची सदैव जाणीव असते. इथे गेल्या वेळी त्यांनी फार सुंदर एक दाखला दिला होता ज्ञानराजीने, तो इथे आठवतो. इथे मी आमच्या संगीताच्या भाषेत सांगतो की एखाद्या सरगमला एखाद्या सरगमला आपलं गाणं हे गाणं लोकांकडे पोहोचलं पाहिजे ही जशी जाणीव असते, ह्या सरगमला आपण जरी सासऱ्याचे गक म्हणत असलो तरी यातनं गाणं लोकांना पोहोचवायचंय ही जशी जाणीव असते तशी ज्याचं नाव ठेवलेलं आहे त्यालाही जाणीव स्वतः असते की आपल्याला इथपर्यंत पोहोचायचंय. आणि या दृष्टीने विचार केल्यानंतर मग आपल्याला काही आश्चर्य वाटत नाही की कर्वे साहेबांसारखे एखादे ग्रस्त गीतेवर जेव्हा अथॉरिटी किंवा व्यासंगाने सांगतात त्याचं रहस्य त्यांच्या नावात आहे लक्षात मुरलीधर. किंवा एखादा गोविंद पटवर्धन किंवा एखादे गोविंदराव टेंबे गोविंद नावाचं सार्थक एखादी पेटी वाजून जेव्हा करतात तेव्हा त्याचं रहस्य त्यांच्या नावात असतं. इथे ते कृष्णाने बासरी वाजवली इथे काय करतोय आम्ही पेटी वाजवतो हा इथे की जाणीव असल्यामुळे ह्या दोन्ही नावाचे असे द्वर्थी फायदे होते त्यावेळेला. आता इथे काय झालं बघा या याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर या ऋषीने त्रिकालद्रष्ट्या ऋषीने तिचं नाव काय ठेवलं मोठ्या प्रेमाने अनसूया नाव ठेवलं. कारण ही सुसंस्कारी मुलगी असल्यामुळे ताबडतोब तिच्या ठिकाणी जाणीव झाली किंवा आपलं नाव मुद्दाम अनसूया ज्या ठेवलेलं आहे त्या अर्थी हे का ठेवलं असावं म्हणून ती त्या ताबडतोब त्याने विचारले ऋषीना म्हणजे आपल्या पतीला की हे माझं अनुसूया असं का नाव ठेवलं. ही बहुतेक आपल्या लाडक्याच्या घराण्यातली असे असं मला वाटतं की पहिल्या दिवसामध्ये शंका सुरू झाल्या चौकच स्वभाव की हे अनुसूया का इथे तो संवाद आहे तो ऐकण्यासारखा आहे पती पत्नींचा. ते ऋषी सांगतात खत्री सांगतात की हे बघ तिच्या मनामध्ये कधीही ईर्ष्या द्वेष मत्सर असूया निर्माण होत नाही तिला अनुसूया म्हणायचं पहिला. आणि तुझ्या मनाची अशी स्थिती व्हावी आणि ती सदैव टिकावी म्हणून तुला सतत त्याची आठवण राहावी किंवा जाणीव राहावी म्हणून तुझं नाव अनुसूया मोठ्या प्रेमाने ठेवलेलं आहे. ती म्हणते पण महाराज मी अजून तारुण्यात आहे ह्या तारुण्यात माझ्या ठिकाणी एवढं अनुसूया हे मोठं व्रत कसं काय मला घेऊन आणि आपण असाच प्रश्न विचारतो किंवा अजून माझा प्रपंच चालू आहे ह्या अहिंद प्रपंचात मला ही भक्ती झेपायची कशी. तशा ती बालिका विचारते की मला हे मी अजून तारुण्यात असल्यामुळे हे सगळं मला कसं काय झेपणार तुम्ही जे सांगताय अनुसूया होण्याचं व्रत किंवा अनुसूया होण्याची साधना. तर ते हसून सांगतात अगं मान्य आहे तुझं म्हणणं की तारुण्यामध्ये थोडा मी पणाचा जोर जास्त असतो थोडं रक्त जास्त उकळत असतं गरम असतं आणि त्याच्यामुळे कल्पनेला आणि वासनेला आपण प्राधान्य जास्त देतो हेही खरं आहे पण आणि या कल्पनेतच असूया निर्माण होते हे तितकंच सत्य आहे. पण तरी सुद्धा याच्यावर उपाय असा आहे की तुझ्या तारुण्याला तुझ्या मातृत्वाच्या कारुण्याने जोड दे. तुझ्या तारुण्याला तुझ्या ठिकाणी असलेल्या मातृत्वातून निघणाऱ्या कारुण्याची जोड दिली म्हणजे तुला सहज अनुसया होता येईल. इथे मुद्दा मला पतंजलीचं सूत्र इथे सांगायचं आहे. त्यांनी असं म्हटलंय की योग्यानी किंवा या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या साधकांनी योगशास्त्राचा इतरांशी कसं वागावं हा नेहमी पडलेला प्रश्न आहे. टिट फॉर टॅट वागू का तरीही प्रेमान वागू दुर्जनाशी. त्यांनी एक साधारण सूत्र इथे दिलं की मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना तच्चित्त प्रसादनम. त्यांनी मुद्दाम करुणाचा उपयोग हे केलेला आहे की मैत्री करुणा मुदिता उपेक्षा या चार गोष्टी योग्यानी आपल्या ठिकाणी वागाव्या. कशा 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 संदर्भात तर जिथे सुख असेल तिथे मैत्री असावी जिथे दुःख असेल तिथे करुणा असावी हे लक्षात घ्या. म्हणून हिला मुद्दाम सांगितलं कारुण्याचा उपदेश स्त्रीच्या ठिकाणी कारुण्यभाव जास्त असतो म्हणून तिला मुद्दाम इथे कारुण्याचा उपदेश केलेला आहे. त्याच्या पुढे त्यांनी म्हटले सुख असेल तर मुदिता असावी दुःख असेल तर उपेक्षा असावी. म्हणजे सुख दुःख पुण्य अपुण्य पुण्य असेल तर मुदिता असावी आणि अपुण्य म्हणजे पाप असेल तर उपेक्षा असावी. त्याच्या संबंधी आपण त्याचा हे त्याच्या फार खोलात किंवा भान ह्याच्यात चिरू नये असं त्याने सांगितलं. म्हणजे त्याची उपेक्षा ठेवली म्हणजे योग्य प्रसंग आल्यानंतर फक्त तुम्हाला त्याला मार्गदर्शन करता येईल. हे त्यांनी चार जे भाव सांगितलेत इथे पुन्हा त्यांनी मुद्दाम करुणा असा शब्द वापरलेला आहे आणि तोच नेमका उपदेश येथे केलेला आहे. आता ही ताबडतोब विचारते मग याच्यासाठी मी काय केलं पाहिजे ते सांगा. नुसता थेरी सांगून काय वेगळं प्रॅक्टिकल सांगा पुढे या सगळे जीव आणि सद्गुरू हा संवाद आहे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हे काय केलं पाहिजे तर ते म्हणतात आपण जे नेहमी बघतो ते की एकच जगन्माता ही अनेक रूपाने नटलेली आहे हा बोध तुझ्या चित्तावर जर ठसला आणि तो जर कायम टिकला तर मग आपलं रूप आणि इतर रूप याच्यामध्ये कधीही असूया निर्माण होत नाही. आपलं रूप आणि इतरांचं रूप याच्यामध्ये ही एकच जगन्माता अनेक रूपाने नटलेली आहे असा जर बोध तुमच्या चित्तावर ठसला आणि कायमचा टिकला सतत तर तुमच्या मनामध्ये कशी कधीही असूया निर्माण होत नाही. ते पुढे विचारते की मग हा बोध होण्यासाठी काही साधना करायला पाहिजे का प्रश्न चालूच आहे पुढे. तर ते इथे मोठं विलक्षण उत्तर देत बघा. ते म्हणतात या बाबतीत तू फार भाग्यवान आहेस लक्षात घ्या इथे कारण ईश्वराने या बाबतीत स्त्रियांच्या पदरात थोडं झुकतं माप टाकलेलं आहे पुरुषांपेक्षा. का तर पुरुषांपेक्षा त्यांनी अनेक ज्यादा गुण दिलेले आहेत जास्त गुण दिलेले आहेत सहनशीलता आहे करुणा आहे प्रेम आहे आणि त्याच्यासाठीच दुःख सहन करण्यासाठी पुरुष वकिलांनी कितीतरी पटीने म्हणून प्रसूतीचा खाता त्यांच्याकडे सोपवलेला आहे. दुसरं, स्त्री ही नेहमी अंतर्गृहाची अधिकारी असते त्यामुळे पुरुषापेक्षा जास्त अंतर्मुख असते. दुसरा मुद्दा आहे धरला. तिसरी गोष्ट अशी आहे की तू चांगल्या कुलशीला जन्म घेतलेला असल्यामुळे तुझ्यावर दात्यात संस्कार चांगले झालेले आहेत, त्यामुळे तुला याच्यासाठी वेगळी काही साधना करायचं कारण नाही. तू फक्त एकच गोष्ट कर, ती म्हणते काय, पातिवृत्त धर्माचं फक्त पालन कर. पातिवृत्त धर्माचं पालन कर. पुढचा प्रश्न, पातिवृत्त धर्म म्हणजे काय? म्हणजे पायरी पायरी ना त्याचं तिला ज्ञान कसं होतं या गोष्टीचं बघा. पातिवृत्त धर्म म्हणजे काय असं एक स्त्री विचारते, जीवही विचारतो सद्गुरूंना की हे कसं करू मी, समर्पण तुम्ही म्हणता पण निश्चित काय, ते संदर्भ समांतर येते. ते सांगतात व्रत म्हणजे काय, आपण प्रसन्न होऊ. व्रत कशाला म्हणायचं तर पुढे व्रत धर्म आणि धर्म हा आपण बघितलेला आहे. धर्म कशाला म्हणतात, व्रत म्हणजे मानवी मन हे नेहमी चंचल असतं हा पहिला म्हणतो, आणि त्याच्यामुळे काही कालाने ही चंचलता त्याची सहज प्रवृत्ती असं त्याला वाटायला लागतं. असं ही सहज प्रवृत्ती नाही, कारण साधं उत्तर आहे की ह्या चंचलतेमध्ये त्याची शक्ती नेहमी वाया जात असते. तेव्हा ही सगळी वाया जाणारी शक्ती एकाग्रतेने साठवून त्याचा योग्य उपयोग करणं याचं नाव व्रत. त्याच्यामुळे नेहमी तुम्हाला असं दिसेल बघा की व्रत हे नेहमी सहज प्रवृत्ती विरुद्ध आहे असं वाटतं. जेवणाची सहज प्रवृत्ती आहे म्हणून मी उपासाचं व्रत घेतलंय. तर हा व्रत शब्दाचा अर्थ आहे. त्याच्यामुळे आता गीतेत सुद्धा सांगितलेलं इथे की चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. त्याला भगवंताने उत्तर दिलेलं आहे की अभ्यासेने जो कौंतेय वैराग्येने जे गृहीयते, हे पुन्हा पतंजलीने सांगितलेलंच आहे. अभ्यास वैराग्य अभ्यास निरोधा. तेव्हा पुढे इतकं झाल्यानंतर इथे एक मला बारीकसं उदाहरण आठवतं व्रत या शब्दावर. एक कोकणामध्ये असे एक थोर देवीचे उपासक होते, फक्त लोकांना अज्ञात असलेले. तर तिथे एक मोठे शेठजी होते त्या गावाचे, तिथे म्हणजे गिरणीचे मालक. तर ते यांच्या काही कारणाने सहवासात आले आणि त्यांना यांची थोरवी पटली आणि ते हळूहळू म्हणायला लागले की मग महाराज तुम्ही असे इतक्या ह्याच्यात का खाता, अन्नाची भ्रांत जेवायची दोन वेळ खाण्याची हे मधुकरी मागून राहता हे राहता, तुम्ही आता अशात राहू नका, तुम्हाला असं राहण्याची काही गरज नाही, मी तुमच्या पाठीशी आहे ना, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. म्हणून त्याने ब्लँक चेक दिला, म्हणायचं तुम्ही हवे तेवढे अमाऊंट भरा, हवे तिकडे हवा तितका आकडा घाला. ते म्हणाले अहो महाराज, हे आम्हाला धारगिड नाही, आमचं चाललंय व्यवस्थित आहे, त्याचं आम्हाला काही कमी नाही, म्हणजे ठेवले आनंद तेथे जे राहावे आयाच्या वृत्तीने राहणं हा आमचा धर्म आहे. मग शेठजीने स्वतः त्याच्यावर 1 लाख रुपयाचा आकडा घातला. घडलेली आकडेत आहे, घडलेला प्रसंग आहे हा. आणि त्याने त्यांना सांगितलं घ्या, मी तुम्हाला आनंदाने देतो, तू चेक टरकावा असं मग. आणि त्या शेठजीने सांगितलं महाराज मी पुन्हा तुम्हाला सांगतो की हे दारिद्र्य आम्ही व्रत म्हणून पाळलेलं आहे, हे दारिद्र्य आम्ही व्रत म्हणून पाळलेलं आहे, आम्हाला श्रीमंत होण्याची इच्छा नाही, एका क्षणात होऊ शकू आम्ही इच्छा असेल तर, पण आम्हाला ते नको, हे आमचं व्रत असल्यामुळे माधुकरी मागून जगणं हे आमचं व्रत आहे, त्याच्यातून हे दारिद्र्य जर निघत असेल तर ते आम्हाला अत्यंत प्रिय आहे. तेव्हा इथे हा सहज प्रवृत्तीच्या विरुद्ध असलेला व्रत शब्दाचा अर्थ आहे. त्यांची पुढची हकीकत अशी आहे तुम्हाला सांगतो, विलक्षण आहे. नंतर त्यांना पुढे काहीतरी असं डायबिटीस वगैरे झाला आणि त्यांचा पाय गँग्रीन वगैरे झालं म्हणा आणि त्यांचा पाय कापायची पाळी आली. देवी ते निष्ठावंत उपासक. डॉक्टरकडे गेल्यानंतर ते म्हणाले तुम्हाला काही दुखणार नाही, काळजी करू नका. ते म्हणे का कसं का, तू आम्ही तुम्हाला अॅनेस्थेशिया देऊ. म्हणजे मला अॅनेस्थेशियाची वगैरे काही गरज नाही, म्हणजे तुम्ही सरळ माझा पाय कापा. ते म्हणे अहो तुम्हाला विलक्षण दुखेल, तुम्ही बघा मी रडलो ओरडतो त्यानंतर अॅनेस्थेशिया सांगतो. ते गृहस्थ सप्तशरीचा पाठ म्हणत बसले होते, त्यांच्या समोर डोळ्यासमोर त्यांचा पाय कापला आणि त्यांच्या समोर दाखवला हा तुमचा पाय. एका अक्षराने त्यांनी हुक अचूक केल्याने ही सत्य कथा आहे. म्हणजे त्या देवीच्या सप्तशतीच्या पाठाने त्यांना केवढं विलक्षण सामर्थ्य दिलं असेल. इथे पुढे प्रसंग आहे याच्यामध्ये की अनुसूयेच्या ठिकाणी इतकं सामर्थ्य होतं की तिने एक दिवस सूर्याचं ओणं बंद केलं. आता उल्लेख आहे दत्तावर त्या कथेमध्ये. तर त्याच्यासाठी मी हे हकीकत सांगतोय की सप्तशतीचे जगन्मातेच्या पाठ केल्यानंतर त्यांना इतकं सामर्थ्य प्राप्त झालं की डोळ्यासमोर कितीही जरी वेदना झाल्या सहस्र विंचू चावल्याच्या तरी त्यांना त्यांच्या सप्तशतीच्या पाठातही कुठे फरक पडला नाही आणि त्याच्या मृत्यूतही कुठे फरक पडला नाही. ही सत्य कथा आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. डॉक्टरने शेवटी त्यांना साक्षात्कार घातला की हे आम्ही प्रथमच बघितलं असं आमच्या आमच्या ह्या मेडिकल सायन्समध्ये ही आमची पहिली केस बघतोय आम्ही अशी. तेव्हा ती विचारते मग आता पातिव्रत्य म्हणजे काय. तेव्हा त्यांनी मोठी सुंदर व्याख्या केलेली आहे. ते त्यांचं असं म्हणणं ते असं सांगतात तिला की हे बघ पतीच्या स्थूल देहावर नव्हे लक्षात ठेव. पातिव्रत्य याचा अर्थ पतीच्या स्थूल देहावर केलेलं प्रेम नव्हे तर पतित्वावर केलेलं जे प्रेम आहे लक्षात घ्या. मातृत्व ज्याला आपण म्हणतो स्त्रीच्या ठिकाणी मूल नसलं तरी मातृत्व असू शकत. त्या दिवशी यांनी सांगितलं ना उदाहरण ज्ञानजीने ज्ञानराजजीने त्या दिवशी सांगितलं आपल्याला आता तू कसं तुझ्यामुळे तू कायमची आईच आहेस. तस इथे हे सांगतात की पतित्वावर म्हणजे आपल्या सगळ्यांचा जो प्रभू साक्षी पती स्वामी साहेब जो भगवंत आहे त्याच्यावर सतत मन एकाग्र करून अनुसंधान ठेवून तू त्याच्याशी सतत जोडलेली राहिलीस म्हणजे तुझ्या पातिव्रत्य धर्माचं पालन झालं. लक्षात घ्या सगळ्यांचा जो पती आहे लक्ष्मीपती त्याचं सतत अनुसंधान ठेवलं की पातिव्रत्य धर्म तुझा आपोआप पाळला जाईल. म्हणून आपल्याकडे असंच खरोखरच असं सांगितलेलं आहे की स्त्रियांना म्हणजे ज्या या ह्याच्यात बसत असतील त्यांना कुठलीही वेगळी उपासनेची गरज नाही म्हणून सांगितली. त्यांनी पातिव्रत्य धर्माचं पालन केलं हीच त्यांची उपासना आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं सर्वांच्या ठिकाणी असलेल्या ईश्वराची अनुभूती घेऊन त्यांच्यावर प्रेम करणं याला पातिव्रत्य धर्म असं म्हणतात आणि याला आपल्या जीवाच्या भाषेमध्ये समर्पण असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे व्रत पुढे ते म्हणतात की हे व्रत सतत टिकलं की त्याला महाव्रत म्हणतात. हे व्रत सतत टिकलं की ज्याला कुठलाही अपवाद नाही अशा तऱ्हेनं हे व्रत पाळता आलं लक्षात घ्या की आपण मित्रावर प्रेम करतो आणि शत्रूचा द्वेष करतो हे त्याला अपवाद झाला या प्रेमाला. ते म्हणतात निरपवाद प्रेम करता आलं की त्याचं महाव्रत होतं. त्याला पतंजलीने त्याची व्याख्या केलेली आहे महाव्रताची की जाती देश काल समय अनवच्छिन्ना सार्वभौम हा महाप्रथम. जाती देश काल आणि समय या चारही ठिकाणी जिथे अपवाद होत नाही निरपवाद जिथे व्रत पाळलं जातं त्याला महाव्रत म्हणायचं आणि जी स अपवाद असतात त्याला व्रत म्हणायचं. म्हणजे एक उदाहरण त्यांनी दिलंय की अहिंसा करणं हा ब्राह्मणाचा धर्म आहे तर हिंसा करणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. ही सापवाद ही झाली स अपवाद याला अपवाद आहे यायला. तसं दुसऱ्या त्यांनी सांगितलं कृतकारिता अनुमोदित तिन्ही याच्यामध्ये प्रकार येतात. एखाद्या व्रताचा अहिंसेच्या व्रताचा तुम्हाला पारण करायचं असलं त्याचं त्यांनी दुसरं उदाहरण दिलंय कृतमय स्वतः पाळली पाहिजे कारित म्हणजे हिंसा स्वतः करायची नाही कारित म्हणजे दुसऱ्याला करायला सांगायची नाही आणि तिसऱ्याने केली असेल त्याला अनुमोदन द्यायचं नाही. कृत कारित अनुमोदित असं केलं की त्याला मग त्याचं महाव्रत होतं आणि मग हा पातिव्रत्य धर्म याचं महाव्रत होतं महापातिव्रत्य धर्म होऊन बसतो हा असं. तर ती पुन्हा विचारते शेवटचा प्रश्न की या महाव्रताने काय होतं म्हणजे अनुसूय झाला हा एक त्याचा भाग झाला एक त्याचा पण आणखीन त्यांनी काही होतं का. त्याच्यावर त्यांनी चांगलं उत्तर दिलंय. ते म्हणतात की याच्यामुळे महाव्रत एकदा झालं त्याला योग यांनी पण दृष्टांत दिलेला आहे तिथे पतंजलीने की अहिंसा प्रतिष्ठायाम तत् सन्निधौ वैरत्याग की योग्याच्या आयुष्यात किंवा भक्ताच्या आयुष्यात अहिंसेचा जर महाव्रत झाला असेल तर त्याच्या ऋषीच्या आश्रमाच्या छायेत आलेले अहि आणि नकुल दोघांच्या मध्ये प्रेम नांदत असत. इतका आपण ज्याला ऑरा म्हणतो तो ऑरा इतका अहिंसक झालेला असतो की तिथे गेल्यानंतर हे आपले गुणधर्म टाकून देतात वैराचे आणि एकमेकाचे प्रेमाने नांदतात. तर म्हणून त्यांनी म्हटलंय की आपल्या सहवासात येणाऱ्यांना सुद्धा याचा फायदा होऊन त्यांनाही सर्वत्र ईश्वर दिसू लागतो समदृष्टीने आणि त्यांची समदृष्टी होऊन ते पुन्हा समदर्शी होतात. हा या महाव्रताचा इतरांना फायदा होतो. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर आमच्या लाडक्यासारख्या तिच्याही शंका फिटतात आणि ती खरोखरी पतिव्रत्याच्या साधनेला लागते आणि त्याच्यानंत्र ही क्रमाक्रमाने अत्रिऋषींच्या मार्गदर्शनाने ती अनसूया होते. आणि इथे आता इथे ही मूळ कथा सांगितली आपण इथे आता रूप कसं आहे बघा ह्या आध्यात्मिक याचा अर्थ कसा आहे हे पाहायचंय की इथे ही स्त्री लग्न झालेली किंवा लग्नाच्या अगोदरची म्हणजे आपला जीव असतो. इथे अत्रिऋषी हे सद्गुरू असतात तर इथे ही स्त्री म्हणजे आपला वासनादेह असलेला जीव असतो जो अत्यंत सामान्य प्रापंचिक असतो पण त्याला असामान्य किंवा शिरसामान्य अशा भगवंताची ओढ असते. एकमेव द्वितीय ब्रह्मा. आता या जीवाला सद्गुरु प्राप्ती होते म्हणजे आत्मऋषींची तिथं लग्न होत. याला त्या म्हणजे काय होतं इथे, तर सद्गुरुशी त्याचं कायमचं नातं जुळत. पहिली गोष्ट म्हणजे त्याला आपण लागे लगन मोरी गुरु चरण नकी, लागे लटक मोरी गुरु चरण नकी असं म्हणतो. आता हे सद्गुरु म्हणजे इथे सद्गुरूचं महत्व आपल्याला समजतं की हे सद्गुरु म्हणजे आत्मऋषींसारखे जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे माया जाणे ब्रह्म दोन्ही अवस्थात ते त्रिगुणात जाऊन असे असल्यामुळे इथे काय होतं बघा. इथे जसं लग्न झाल्यावर नाव बदललं तसं या जीवाचं इथे नाव बदलतं. मग हा जीव इथे जीव म्हणून न राहता तो सच्चिच्छत्री होतो किंवा भक्त तरी होतो. इथे त्याची नाव बदलतं म्हणजे कॅटेगरी बदलते. त्यामुळे त्या नावाला शोभेल अशी समर्पणाची म्हणजे पातिव्रत्याची साधना हा जीव हळूहळू करू लागला, शिष्य करू लागला. हा इथला पहिला मुद्दा. इथे शंकराचार्य सुद्धा म्हटलेलं आहे, आपल्याला त्या नेहमी आठवतात की दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम. दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय. इथे जीवाला महापुरुषाचा जो संशय मिळतो किंवा आश्रय मिळतो हेच अगदी सोप्या भाषेत माऊलींनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात मग कर्मसाम्य दशा. कर्मसाम्य म्हणजे इथे पाप आणि पुण्य समान होतं. मग कर्मसाम्य दशा जेथ होय विरेशा अर्जुना तेथ सद्गुरु आपैसा भेटे गा. आणि ह्या तीन गोष्टी इथे काय सांगितल्या शंकराचार्याने, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशय. तीन वेळेला हा पापपुण्याचा बॅलन्स सारखा होतो, नंतर तो कमी जास्त होतो. पहिल्यांदा तो पापपुण्याचा सारखा झाला समतोल तराजू की तो मनुष्यत्व मिळतो. त्याच्यातून पुन्हा पापपुण्य कमी जास्त कमी जास्त पुन्हा ज्या क्षणी सारखं होईल त्या क्षणी मनात मुमुक्षत्व निर्माण होतं. म्हणजे सद्गुरु त्यांची प्राप्ती व्हावी अशी इच्छा मनात निर्माण होते. त्याला मुमुक्षत्व म्हटलेलं आहे की ह्या सगळ्या बंधनातून सुटावं असं वाटणं त्याला मुमुक्षत्व म्हटलंय. हे बंधनच नाही असं वाटणं याला बद्धता म्हणायचं. आणि तिसऱ्यांदा जेव्हा ते पापपुण्य समान होतं तेव्हा महापुरुष संश्रय म्हणजे सद्गुरु प्राप्ती होते. म्हणून त्याने म्हटले सद्गुरु अपैसा भेटे गा. त्यावेळी सद्गुरु चालत येतो, तुम्हाला ते सुद्धा तिकडे जायला लागत. हा त्या अपैसा शब्दाचा हे आहे महत्व आहे. आणि इथे सुद्धा बघा या साधनेचं फलित काय आहे. बाराव्या अध्याय सांगितलेले अद्वेष्टा अनसूया सर्वभूतानां मैत्र हा करुणे होय. अनुसूया आणि कारुण्य या दोन गोष्टी ज्या सांगितल्या एका ठिकाणी, इथेही अद्वेष्टा आणि कारुण्य एका ठिकाणी आणि सर्वभूतानां अद्वेष्टा. म्हणून हे महाव्रत आहे, निरपवाद आहे, सापवाद नाहीये. सर्वभूतानां अद्वेष्टा आणि मैत्र हा करुणे होय. पुढे सगळे त्यांनी 36 त्याची लक्षणे दिली निर्ममो निरंकारा वगैरे. तर ही लक्षणं त्याच्या ठिकाणी हळूहळू प्रगट व्हायला लागतात साधनेत. आता पुढे काय होतं की या व्रताचं महाव्रत झालं की नाही हे कोण ठरवणार. लक्षात घ्या, या व्रताचं महाव्रत झालं की नाही याची परीक्षा ही जशी अनुसूयाला द्यायला लागली तशी भक्ताला द्यायला लागते. आणि त्या दिवशी ज्ञानाजीने सांगितलं की एकदा टेस्ट लागलीच पाहिजे. आणि ही अशी टेस्ट प्रल्हाद, दामाजी पंत, भक्त कबीर, तुकाराम महाराज या सगळ्यांना द्यायला लागले. आणि तुकारामांचा अत्यंत सिव्हिअर टेस्ट द्यायला लागले. 14 दिवस गाथा पाण्यात ज्या होत्या त्या संबंधित इथे सहज मला एक चांगली कविता आठवते की तुकाराम महाराजांच्यावर आपल्या रिझर्वेशनला एका माणसाने केली होती. पण ती मला काल सहज आठवली म्हणून आपल्याला वाचून दाखवतो. ती मुक्त छंदामध्ये आहे.